सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी संजय नारवकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि श्रुती सोबत
ऍक्शन।
सो माझ्या सोबत आहे द फेमस दीड फुटिया, नन अदर दॅन संजय नार्वेकर।
हॅलो हॅलो।
मला तुम्हाला विचारायचं की तुमचा जन्म कुठला
आहे? माझा जन्म मुंबईतला भायखळा येथे झाला, त्यामुळे मी जन्मापासून मुंबईतच वाढलो।
मुंबईकरच आहात? आणि मला सांगा की तसा आपला पहिला वाढदिवस खूप असा यु नो मोठा साजरा केला जातो, आजकाल तो खूपच जास्त मोठा साजरा केला जातो, पण लहानपणीचा एखादा वाढदिवस आठवतोय जो छान सेलिब्रेट केला होता, ज्याचे फोटोज कदाचित तुमच्या सान्निध्यात असतील?
खरं सांगू तर माझे आजोबा श्रीमंत होते, श्रीमंत म्हणजे त्यांची भायखळ्याला आम्ही सोन्याची पेढी होती, आणि तेव्हा कसं, तेव्हा कुटुंब मोठी असायची खूप, म्हणजे मला 8 काका आणि 3 आत्या,
बापरे
एवढं मोठं कुटुंब होतं। आणि त्यानंतर मग प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात जायला लागले, आणि मग माझ्या आजोबांनी दुसरं लग्न केलं, त्याच्यापासून म्हणजे 2 काका 1 आत्या, म्हणजे एवढं मोठं कुटुंब। आणि जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा माझ्या बाबांना वडिलांना ते काय पटलं नाही, म्हणून त्यांनी घर सोडलं, पण तेव्हा नोकरी एवढी खास नव्हती त्यांची, म्हणजे सेलटॅक्समध्ये होते, आणि मग चाळीत आम्ही राहत होतो, त्यामुळे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वाढदिवस वगैरे असं माझ्या आयुष्यात आलेलं नाही। फक्त आई तिच्या पद्धतीने जे काय करायची ते साखर किंवा काही औक्षण आणि गोड पदार्थ एखादा केला तर, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे पार्टी केक आणि मुलं जमली आहेत नाही, ते टिपिकल मध्यमवर्गीय म्हणजे उच्च पण नाही।
हां, वडील तुम्ही म्हणालात की सेल्स टॅक्स मध्ये होते, घरात अजून कोण होतं? तुम्हाला भावंड आहेत का?
हो, मला मोठा भाऊ आणि लहान बहीण आहे। माझी खोड्या काढायची सवय होती, खूप खोड्या काढायचो मी, म्हणजे मोठा भाऊ आणि लहान बहीण होती, मी मधलाच होतो, त्यामुळे काही झालं तर तो मोठा आहे ना त्याचं हे करायला पाहिजे, किंवा ती लहान आहे ना त्याचं, त्यामुळे मला राग यायचा दोघांचा, आणि दोघांच्याही खोड्या काढायचो, मग त्याचे कपडे लपून ठेव, हिचं काहीतरी कंपासच लपून ठेव, किंवा मग ह्या दोघांना मार मिळावा म्हणून त्यांच्या मागून मी इतर मुलांना मारायचो, आणि नाव ह्याच्यावर यायचं, मग आईला धडा शिकवावा म्हणून लपून बसायचो मी कुठेतरी चाळीत जाऊन कुठे, आणि सांगायचोच ना कोणाला, मग हे दिवसभर शोधत बसायचे, मग भूक लागली की मी बाहेर यायचो, 10वीपर्यंत मी मार खाल्लेला आहे।
कोणते काही रूल्स होते पर्टिक्युलर तुमच्या घरामध्ये?
हो, आमच्या घरात शेअर करणं सगळं, म्हणजे शुभंकर होती तर ते होतं, म्हणजे संध्याकाळी खेळून आल्यानंतर पहिले हातपाय धुवायचं आणि शुभंकर होती म्हणायचं, त्याशिवाय काही खायला मिळणार नाही। इवन बाबांची काही खूप मोठी नोकरी नव्हती, त्यामुळे त्याची वह्या पुस्तकं मुळात ती मला वापरायला लागायची, त्याची कंपास मला वापरायला लागायची, फटाके आणले फटाके दिवाळीला तर ते तिघांना बरोबर वाटले जायचे, त्याच्या वहीतली काही पानं उरली तर ती काढून घ्यायची, ते बाइंडिंग करून मग ती रफ वही म्हणून वापरायची, असं खूप हे केलेलं आहे आम्ही।
पण कोणतीही गोष्ट होती की बाबा जी शेअर करायला आवडायची नाही, अशी एखादी पर्टिक्युलर गोष्ट असते?
शेअर करायला आवडायचं नाही। माझा एक शर्ट होता, तो मला खूप आवडायचा, तो असं मला वाटायचं की हे हा शर्ट घातला की माझा चांगला दिवस जातो, आणि तो कधीतरी त्यांनी घातला की मला राग यायचा, ते ठीक आहे।
बरं, मला सांगा की शाळेत तुम्ही फर्स्ट बेंचर होतात की लास्ट बेंचर होतात?
ऑब्व्हियसली लास्ट बेंच, पहिल्या बेंचवर बसून द्यायचे नाही, आणि लास्ट बेंच पण कदाचित कधी कधीपर्यंत 5वीपर्यंत, पण त्याच्यानंतर मग सहन नाही झालं आमच्या शिक्षकांना, मग मला 2 मुलींमध्ये बसवायचे शिक्षा म्हणून।
खोड्या शिक्षा चांगली आहे,
पण तेव्हा माहिती नव्हतं ना ही चांगली होती, तेव्हा शिक्षा वाटत होती, आता कोण बसवेल मला?
पण मग कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला कधी पनिशमेंट झाली आठवत आहे का?
कुठल्या गोष्टीमुळे नसेल, तू काहीही सांग, याच्यामुळे झाले का? हो। होमवर्क केला नाही? हो। म्हणजे मुलींच्या अंगावर शाई उडवायची? हो। मुलींच्या वेण्या बांधायचं? हो। खाली बेंचच्या खालून मुलींच्या शूजच्या लेस बांधायचं? हो। मधल्या ह्याच्यात जेव्हा पीटी किंवा असे पिरियड्स असतात तेव्हा त्यांचा डबा खाणं? हो। सगळं करून झालेलं आहे।
पण कोणत्या गोष्टीचं तुमचं कौतुक व्हायचं जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा?
माझी भिडण्याची वृत्ती जी होती ना त्याचं कौतुक व्हायचं, म्हणजे मी कबड्डी पण खेळायचो, मी क्रिकेट पण खेळायचो, मी खो खो खेळायचो शाळेत, आणि शेवटपर्यंत सगळ्यांचा उत्साह वाढवायचो, खो खोत 5 पॉईंट मागे असणं म्हणजे खूप असतं, एकाच दुसऱ्या पॉईंटचं नाही असतं, तरी पण मी धावायचो, उड्या मारायचो, आपटायचो, पडायचो, हे लोकांना आवडायचं. म्हणजे ते म्हणायचं ह्याच्या ह्याच्याकडे एनर्जी बघा, भिंडण्याची ताकद बघा, तो शेवटपर्यंत हरत नाही, हे सगळ्यांनी करा.
आपली पहिली सायकल खूप आपली फेवरेट असते, मग ती तीन चाकी असो किंवा दोन चाकी असो. तुमची पहिली सायकल तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी आणि सेकंड हँड मिळाली का?
सायकलच आम्हाला मिळाली नाही. नाही नाही, मी सांगतो ना, फार साधी परिस्थिती आमची. मी चाळीत राहायचो आम्ही, आणि इतकं की कधी कधी बाबा यांना दोन नोकऱ्या करायचे की आता काय, हा मोठा भाऊ कॉलेजला जायला लागलाय तर आता त्याची फी भरायची, आणि तेव्हा फी माफ नव्हती, त्यामुळे ना मग त्यांनी दुसरी नोकरी केली. त्यामुळे सायकल वगैरे मी कधी कोणाच्या, हा पण सायकली चालवल्या दुसऱ्यांच्या. आणि तेव्हा ना म्हणजे आम्ही जिथे राहायचो विक्रोईला चाळीत, तेव्हा ना 10 रुपये तासावर सायकल मिळायचे. 10 रुपये नाही, सॉरी 10 पैसे. मग ते 10 पैसे कसे कमवायचे, ते असं बऱ्याच आमचे उद्योग असायचे, ते 10 पैसे कसे कमवायचे, पण कमवायचो. ते इथे सांगण्यासारखं नाही आहे म्हणून मी सांगत नाही आहे, नाहीतर उगाच. पण ते 10 पैसे आले की मग आम्ही तासभर अगदी सायकल, मग तासाचं जरा 1 तास 10 मिनिटं जरा लेट जायचो, अजून 10 मिनिटं एक्स्ट्रा. मग तशा सायकली चालवल्यात, पण दुसऱ्यांच्या, स्वतःच्या
नाही. 93.5 रेड एफएम बजाते रहो.
Got it!